स्तोत्र संहिता अध्याय 119 अ आलेफ। जे आपले वर्तन चोख ठेवून परमेश्वराच्या नियमशास्त्राप्रमाणे चालतात ते धन्य। जे त्याचे निर्बंध पाळून अगदी मनापासून त्याचा शोध करीतात ते धन्य। ते काही अनितीचे आचरण करीत नाहीत तर त्याच्या मार्गाने चालतात। तुझे विधी आम्ही मनःपूर्वक पाळावे म्हणून तू ते आम्हास लावून दिले आहेत। तुझे नियम पाळण्यासाठी माझी वागणूक व्यवस्थित असावी हेच माझे मागणे आहे। मी तुझ्या सर्व आज्ञांकडे लक्ष पुरविले तर मी फजित होणार नाही। तुझे न्याय्य निर्णय मी शिकेन तेव्हा मी सरळ मनाने तुझे स्तवन करीन। मी तुझे नियम पाळीन। माझा सर्वस्वी त्याग करू नको। बेत। तरुण आपला वर्तनक्रम कशाने शुद्ध राखील? तुझ्या वचनानुसार तो राखण्याने। अगदी मनापासून मी तुझा शोध केला आहे। तुझ्या आज्ञांपासून मला बहकू देऊ नको। मी तुझ्या विरुद्ध पाप करू नये म्हणून मी आपल्या मनात तुझे वचन जपून ठेविले आहे। हे परमेश्वरा, तू धन्य आहेस। तुझे नियम मला शिकीव। मी आपल्या मुखाने तुझ्या तोंडच्या सर्व निर्णयांचे निवेदन करीतो। तुझ्या निर्बंधांचा मार्ग हीच माझी धनसंपदा असे मानून मी अत्यानंद करीतो। मी तुझ्या विधींचे मनन करीन। तुझ्या मार्गांकडे लक्ष देईन। मी तुझ्या नियमांनी आनंदित होईन। मी तुझे वचन विसरावयाचा नाही। गीमेल। आपल्या दासाला औदार्य दाखिव म्हणजे मी जिवंत राहून तुझे वचन पाळीन। तू माझे नेत्र उघड म्हणजे तुझ्या नियमशास्त्रातील अद्भुत गोष्टी माझ्या दृष्टीस पडतील। मी ह्या जगात केवळ उपरी आहे। तुझ्या आज्ञा माझ्यापासून गुप्त ठेवू नको। तुझ्या निर्णयांची सर्वदा उत्कंठा धरल्यामुळे माझा जीव कासावीस झाला आहे। गर्विष्ठांना तू धमकावितोस। तुझ्या आज्ञांपासून बहकणारे शापित आहेत। निंदा व तिरस्कार माझ्यापासून दूर कर कारण मी तुझे निर्बंध पाळीतो। अधिपतीही बसून आपसात माझ्याविरुद्ध बोलतात पण तुझा दास तुझ्या नियमांचे मनन करीतो। तुझे निर्बंध मला आनंददायी आहेत। ते माझे मंत्री आहेत। दालेत। माझा जीव धुळीस मिळाला आहे। तू आपल्या वचनाप्रमाणे मला नवजीवन दे। मी आपला वर्तनक्रम तुझ्यापुढे मांडिला आणि तू मला उत्तर दिले। तू आपले नियम मला शिकीव। तुझ्या विधींचा मार्ग मला समजावून दे म्हणजे मी तुझ्या अद्भुत कृत्यांचे मनन करीन। माझा जीव खेदाने गळून जातो। आपल्या वचनाप्रमाणे मला आधार दे। असत्याचा मार्ग माझ्यापासून दूर कर। करुणा करून तुझे नियमशास्त्र मला दे। मी सत्याचा मार्ग निवडिला आहे। मी तुझे निर्णय आपल्यासमोर ठेविले आहेत। मी तुझे निर्बंध धरून राहिलो आहे। हे परमेश्वरा, मला फजित होऊ देऊ नको। तू माझे मन विकसित करीतोस तेव्हा मी तुझ्या आज्ञांच्या मार्गाने धावतो। हे परमेश्वरा, तू आपल्या नियमांचा मार्ग मला दाखीव म्हणजे तो मी शेवटपर्यंत धरून राहीन। मला बुद्धी दे म्हणजे मी तुझे नियमशास्त्र पाळीन। खरोखर अगदी मनापासून ते मी पाळीन। तू आपल्या आज्ञांच्या मार्गाने मला चालीव त्यातच मला आनंद आहे। माझ्या मनाचा कल अन्याय्य लाभाकडे नको, तर तुझ्या निर्बंधाकडे असू दे। निरर्थक गोष्टी पाहण्यापासून माझी दृष्टी वळीव, तुझ्या मार्गात मला नवजीवन दे। तू आपले भय धरणाऱ्यांना दिलेले वचन आपल्या दासासंबंधाने खरे कर। मला निंदेचे भय आहे म्हणून ती दूर कर, कारण तुझे निर्णय उत्तम आहेत। पहा, मला तुझ्या विधींचा ध्यास लागून राहिला आहे। तू आपल्या न्यायत्वाने मला नवजीवन दे। वाव, हे परमेश्वरा, तुझे वात्सल्य मला लाभो। तुझ्या वचनानुसार तू सिद्ध केलेले तारण मला प्राप्त होवो, म्हणजे माझी निंदा करणाऱ्याला मला उत्तर देता येईल, कारण तुझ्या वचनावर माझा भरोसा आहे। तू आपले सत्यवचन माझ्या मुखातून सर्वथा नाहीसे होऊ देऊ नको, कारण मी तुझ्या निर्णयांची आशा धरिली आहे, म्हणजे मी तुझे नियमशास्त्र सदा सर्वकाळ पाळीत राहीन। मी राजरोसपणे चालेन, कारण मी तुझ्या विधींचा आश्रय केला आहे। मी राजासमोर सुद्धा तुझे निर्बंध सांगेन, मला संकोच वाटणार नाही। मी तुझ्या आज्ञात आनंद मानीन, त्या मला प्रिय आहेत। तुझ्या आज्ञा मला प्रिय आहेत म्हणून मी आपले हात उभारीन आणि तुझ्या नियमांचे मनन करीन। जाईन, तू आपल्या दासाला दिलेले वचन आठीव, कारण तू मला आशा लाविली आहे। माझ्या दुःखात माझे सांत्वन हे आहे की तुझे वचन मला नवजीवन देते। गर्विष्ठांनी माझा फार उपहास केला, तरी मी तुझ्या नियमशास्त्रापासून बहकलो नाही। हे परमेश्वरा, तुझे पुरातन निर्णय आठवून माझे समाधान झाले आहे। दुर्जन तुझ्या नियमशास्त्राचा त्याग करीतात म्हणून मला फार संताप येतो। माझ्या संसार यात्रेत तुझे नियम मला गीतरूप झाले आहेत। हे परमेश्वरा, मी रात्री तुझ्या नावाचे स्मरण केले आहे आणि तुझे नियमशास्त्र पाळिले आहे। मी तुझे विधी आचारिले आहेत म्हणून मला हे प्राप्त झाले आहे।